चित्र चौथे. आदाम आणि हवा. उत्पत्तीचे पुस्तक पहिलो अध्याय 26-31. अध्याय दुसरो सातव्या उतरा कडल्यान तिसऱ्या अध्यायाच्या 24 उतर. देवान पोयली दादल्याक आणि बायलेक रचली. ताणें तांकां आदाम आणि हवा या नावान आपयली. देवान जे रचलेले त्या सगळ्या रचनेचेर तांकां अधिकार दिलो. देवान तांच्या पासत एक बरे बाग रचून हाडले, तातून तांकां रावंक. त्या जाग्यार देव तांच्या सांगाता उलयतालो आणि भोंवतालो. ती देवाची बरी इश्टा जावन आसली. देवान तांकां बागेतली सगळी फळां खावंक अधिकार दिलो. देवान एक फळ सोडून बाकी सगळी फळां खावंक आदाम आणि हवाक अधिकार दिल्लो. पूण एक देवचार त्या बागेन आयलो, ताजे नाव सैतान. ताणें आदाम आणि हवाक भडकायली की ताणी देवाची आज्ञा पाळची न्हय, आणि ताणी ते फळ खायले. ताणी देवाविरुद्ध पातक केले, आणि देवाच्या सांगाता जो एकवट आसलो तो मोडून उडयलो. देवान आदाम आणि हवाक त्या बागेच्यान भायर उडयली, आणि देवाकडल्यान आमी वेगळी झाली, आणि ताच्या पासत आमी दुःख कष्ट दुयेंसा आणि मरण अनुभव करता.